नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी सविता बर्वे तुमका राष्ट्रीय खबरो दिता. राष्ट्रीय लोकशाय आघाडी केंद्रात नवे सरकार घडोवपा खातीर नेटान तयारी करता. भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा हांणी आयज नवी दिल्लीत केंद्रीय मंत्री आणि पक्षाच्या वडील फुडाऱ्यांकडेन बसका घेतली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, घरमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, पियुष गोयल, प्रल्हाद जोशी, मनसुख मांडविया, अश्विनी वैष्णव, भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस तरुण चुग, पक्ष फुडारी विनोद तावडे आणि हेर वरिष्ठ फुडारी या बसकेत हाजीर आशिल्ले. एनडीए फुडाऱ्यांनी एकमतान नरेंद्र मोदी हांका आपलो फुडारी म्हण वेचून काढल्या उपरांत ह्यो बसका जाल्यात. काल जाल्ले बसकेत मोदी हांच्या फुडारपणाखाला भारतान दरेका मळार उदरगत पळयल्या. स दशका उपरांत सलग तिसरे खेपे देशातल्या लोकांनी पूर्ण भौमतान घटमूट फुडार वेचून काढला असे थारावात म्हणला. फाल्या एनडीए आघाडीतल्या संसदीय पक्षांची बसका नवी दिल्लीत जातली. भाजपा, तेलगू देसम पार्टी, जनता दल संयुक्त, लोक जनशक्ती पार्टी, चिराग गट, शिवसेना शिंदे गट आणि हेर इष्टपक्षांचे वेचून आयिल्ले खासदार हे बसकेक हाजीर रावतले. माहिती प्रसारण मंत्रालयान नरेंद्र मोदी हांच्या सोपुतविधी सुवाळ्याचे पयली राष्ट्रपती भवनात कवरेजा खातीर केल्ल्या सेटअपाचो नियाळ बसकेत घेतलो. माहिती आणि प्रसारण सचिव संजीव जाजू, प्रसार भारतीचे सीईओ गौरव द्विवेदी, अखिल भारतीय रेडिओ महासंचालक मौसमी चटर्जी आणि दूरदर्शनाचे महासंचालक कंचन प्रसाद सई जायते वरिष्ठ अधिकारी ह्या वेळार हाजीर आशिल्ले. बांगलादेशाचे प्रधानमंत्री शेख हसीना फाल्या सांजे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या सोपुतविधी सुवाळ्याक हाजीर रावपा खातीर नवी दिल्लीत पावतल्यो. तशेच श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष रानिल विक्रमसिंघे हांणी सुवाळ्याक हाजीर रावपाचे आमंत्रण मान्य केला. सोपुतविधीची तारीख मात अजून निश्चित जाऊंक ना. इतले मजगती इंडिया आघाडीच्या फुडाऱ्यांनी आज नवी दिल्लीत बसका घेतली. तृणमूल काँग्रेसीचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि खासदार अभिषेक बॅनर्जी आणि पक्ष फुडारी डेरेक ओ ब्रायन हांणी समाजवादी पक्षाचे मुखेली अखिलेश यादव हांची भेट घेतली. आम आदमी पक्षाचे फुडारी आणि राज्यसभा खासदार राघव चड्डा हांणी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे फुडारी संजय राऊत हांच्याकडेन बसका घेतली. काल नवी दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हांच्या राबितो घरात इंडिया आघाडीच्या फुडाऱ्यांची पहिली बसका जाल्ली. सर्वोच्च न्यायालयान उदकाचो उणाव आशिल्ल्या दिल्ली खातीर 137 क्युसेक चड उदक सोडपाचो निर्देश हिमाचल प्रदेश सरकाराक दिला. हिमाचल प्रदेश सरकार ताचेकडेन मेळपी चड उदक सोडपाक तयार आसा असे सांगले. हिमाचल प्रदेशान सोडिल्ल्या चड उदकाचो प्रवाह सुटसुटीत करपाचो निर्देश न्यायालयान हरियाणा सरकाराक दिला, जाका लागून ते उदक राष्ट्रीय राजधानीत पावतले. सर्वोच्च न्यायालयान दिल्ली सरकाराक उदकाचो उपेग योग्य तरेन करचो असो सल्लो दिला. ह्या प्रकरणाची फुडली सुडावणी 10 जून दिसा जातली. केरळातल्या राज्यसभेच्या 3 जाग्यांखातीर आज अधिसुचवणी जाहीर झाली. भारतीय कम्युनिस्ट पार्टीचो फुडारी बिनॉय बिस्वाम, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचो फुडारी एलामारन करीम आणि केसीएम पार्टीचो फुडारी जोसेफ के मणी हांचो कार्यकाळ 1 जुलयाक सोपता. महाराष्ट्रातल्या राज्यसभेच्या 1 जाग्याखातीर पोटवेचणुकेची अधिसुचवणी आज जाहीर झाली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे फुडारी प्रफुल्ल पटेल हांणी राजीनामो दिल्ल्यान ही सुवात रिती झाल्या. केरळ आणि महाराष्ट्रातल्या राज्यसभेच्या सुवातीखातीर ह्या महिन्याच्या 13 तारखेमेरेन उमेदवारी अर्ज दाखल करू येतात. 25 जून दिसा मतदान जातले. भारत, दक्षिण कोरिया, जपान, अमेरिकेची संयुक्त संस्था आणि युरोपियन संघटनेन आज जैव वक्ता क्षेत्रात पुरवण साखळी तयार करपाचे संयुक्त यत्न करपा खातीर युती केल्याची घोषणा केली. सॅन डियागो कॅलिफोर्नियात संसारातले सगळ्यात व्हडले जैव वक्ता प्रदर्शनावेळार ही घोषणा केली. हे बसकेत देशातले सरकारी अधिकारी आणि बायो आणि फार्मास्युटिकल कंपनीचे प्रतिनिधी हाजीर आशिल्ले. भारतीय हवामान खात्यान फुडल्या 6 दिवसात भारताचो ईशान्य आणि उपहिमालयन वाठार, अस्तंत बंगाल आणि सिक्कीमात गडगड आणि जगलांसहित पाऊस पडपाचो अदमास उक्तायला. फाल्या मेरेन वायव्य भारताच्या काय सुवातींनी पाऊस आणि गडगड जावपाची शक्यताय आसा. मजगती फाटल्या 24 वरात हवामान बरे आशिल्ल्यान आसामातल्या हुवाऱ्याच्या स्थितीत सुधारणा झाल्या. काचार जिल्ह्यात हुवाराक लागून 1 लाख मरण आयिल्ल्यांचो आकडो 25 झाला. आसामात सध्या 375 गावातले 22,000 परस चढ लोक 112 मजत शिबिरांनी आलाशिरो घेतात आणि 5,000 परस चढ हेक्टर पिकाचेर हुवाराचो परिणाम झाला. राष्ट्रीय आपत्ती आणि राज्य आपत्ती दळाकडल्यान बचाव आणि मजत कार्य सुरू आसा. आज सांजे इंडोनेशिया ओपन बॅडमिंटन सर्तीत दादल्यांच्या एकेरी प्री क्वार्टर फायनलीत भारताचं लक्ष्य सेन जपानचे केंटा नाशिमोटो हाचे आड जाल्यार भारताचं प्रियांशु राजावत थायलंडचे कुनलावुत विदिरसान हांच्या आड खेळटलो. आणि जर्मनीत जाल्या आयएसएसएफ संसारिक कप सर्तीत भारतीय नेमबाज सरबजत सिंग हाणे दादल्यांच्या 100 मीटर एअर रायफल सर्तीत भांगरा पदक जिखले. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.